चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दुबईतील साखर रिफायनरी चांगल्या मागणीमुळे पूर्ण क्षमतेने सुरू। कमी मागणी आणि घसरणाऱ्या किमती यांनी साखर उद्योगाची समस्या वाढवली आहे, पण या स्थितीतही दुबई येथील दिग्गज साखर रिफायनरी अल खलीजवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही। उलट त्यांच्याकडे वाढलेल्या मागणीमुळे रिफायनरी पूर्ण क्षमतेने सुरू आहे। अल खलीज साखर रिफायनरीचे प्रमुख निदेशक जमाल अल घुरेर यांच्यानुसार जगातील सर्वात मोठे बंदरगाह आधारित अल खजीज साखर रिफायनरी पुढच्या 3 महिन्यांसाठी प्रतिदिन 7,000 टन इतक्या पूर्ण क्षमतेने सुरू राहण्याची शक्यता आहे। ते म्हणाले की थायलंडमध्ये दुष्काळामुळे ही मागणी वाढली आहे। अल घुरेर म्हणाले, साखरेच्या मागणीच्या आधारावर आम्ही आमची कराराची जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करू आणि पुढच्या 3 महिन्यांपर्यंत रिफायनरी पूर्ण क्षमतेने सुरू राहील। थायलंडमधील दुष्काळामुळे त्यांच्या क्षमतेत संभाव्य घट झाल्याने आम्हाला चांगली संधी दिली आहे।